या ठिकाणी सुंदर अशा राधाकृष्णांच्या लीला चाललेल्या असतात। तर हेच आध्यात्मिक जगामधलं प्रेम आहे। हे प्रेम वितरित करण्यासाठी स्वयं कृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये प्रकट होतात। आता बघा, ज्यावेळी होळी चाललेली होती, भगवंतांना रंग लावत होते, तर आध्यात्मिक जगामध्ये हेच सगळं चालतं। भगवंतांना रंग लावणं, भगवंतांना लोणी लावणं, भगवंतांना श्रृंगार करणं, तर आध्यात्मिक जगतामध्ये हे सुंदर असं दिव्य कार्य झालतं भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी। आणि जर एखाद्या व्यक्तीला ह्या आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश करायचा असेल, हे कृष्ण प्रेम प्राप्त करायचं असेल, तर स्वयं चैतन्य महाप्रभू जे कृष्ण आहेत, तर ते येतात आणि हे दिव्य प्रेम आपल्याला प्रदान करतात। विदग्ध माधव या ग्रंथामध्ये रूप गोस्वामी सांगतात, अनार्पितम चरिम चिरात करुणया उत्तीर्ण कलो समर्पयातुम उन्नत उज्ज्वल रस स्वभक्ति श्रियाम हरी पुरत सुंदरी रुधी सॉरी हरी पुरत सुंदरी दुधी सदम कन्नी पितो सदा हृदय कंदरे स्फुरतवा सचिनंदना। तर रूप गोस्वामी विदग्ध माधव मध्ये म्हणतात की अनार्पितम चरिम चिरात करुणया उत्तीर्ण कलो, कि जे इतर अवतारामध्ये जे भगवंतांनी अर्पित केलं नाही असं धन, अशी गोष्ट भगवंत कलियुगामध्ये अर्पित करण्यासाठी आलेत। आणि ती गोष्ट कोणती? निज भक्ती, कृष्ण भक्ती प्रदान करण्यासाठी स्वयं कृष्ण येतात। तर स्वयं चैतन्य महाप्रभू साधारणतः 500 वर्षापूर्वी प्रकट झाले आणि त्यांनी प्रेम भक्ती ही केली, शिकविली। तर ही प्रेम भक्ती चैतन्य महाप्रभूंनी मोठ्या प्रमाणात वितरित केली आणि रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींना सांगितलं की ह्या प्रेम भक्तीवर आधारित तुम्ही ग्रंथांची रचना करा आणि वृंदावनातले असणारी लुप्त तीर्थ उद्धार, लुप्त झालेली तीर्थ आहेत त्याचा उद्धार करा तुम्ही, किंवा ती शोधून काढा। आणि रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे दोघे पण तीर्थांचा शोध घेण्यासाठी, त्यांचा परत शोधून काढण्यासाठी रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे वृंदावनामध्ये जातात। आणि रूप गोस्वामी यांनी सुंदर अशा प्रकारे पहिल्यांदा जे पुस्तक लिहिलं भक्ती रसामृत सिंधू, त्यामध्ये त्याने सुंदर रीतीने वर्णन केलं की चैतन्य महाप्रभू प्रेम भक्ती देण्यासाठी आलेत, राग मार्ग देण्यासाठी आलेत, परंतु ही प्रेम भक्ती किंवा हा राग मार्ग जो चैतन्य महाप्रभूंनी शिकवला, तर हे सहजासहजी एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणार नाही। त्याच्यासाठी रूप गोस्वामींनी अधिक जोर दिला भक्ती रसामृत सिंधूमध्ये साधना भक्तीवर। आणि साधना भक्तीवर जोर दिल्यानंतर जे चैतन्य महापुरुषांशी संबंधित परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज एका प्रवचनामध्ये सांगतात, तर ते म्हणतात की चैतन्य महाप्रभूंनी सुंदर रीतीने शिकवलं की आपल्या हृदयामध्ये कशा प्रकारे आपण भगवंतांना बोलवलं पाहिजे। तर मंदिर याचा अर्थ भगवंतांचं घर आहेच, परंतु आचार्यगण सांगतात की मंदिर याचा अर्थ मनामध्ये असणारी भगवंतांची दिव्य भावना। तर जर ते मन कलुषित असेल तर मग आपण मंदिरामध्ये येऊन सुद्धा भगवंतांना नीट पाहू शकणार नाही। तर म्हणून मन शुद्ध करण्याचा, हृदय शुद्ध करण्याचा जो चैतन्य महापुरुषांनी मार्ग दिला, तर तो म्हणजे हरिनाम संकीर्तनाच्या द्वारे तुम्ही मन संकीर्तन हे करा, स्वच्छ करा, आणि त्याद्वारे आपण मंदिरामध्ये सुंदर रीतीने भगवंतांना पाहू शकतो। तर म्हणून परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज एका
मंदिरच्या वर्धापन दिनानिमित्त गेले होते आणि त्यांना बोलण्यासाठी सांगितलं. तर त्यावेळी महाराजांनी हृदयाच्या शुद्धीकरणाच्या संबंधात असणारी जी गुंडीचा मार्जन लिहिला आहे त्याचं अतिशय विस्ताराने वर्णन केलं. कारण जोपर्यंत हृदयामध्ये असणारे अनर्थ जात नाहीत तोपर्यंत आपण नीट भगवंतांना पाहू शकत नाही. आणि हृदयामधले अनर्थ जाण्याची जी चैतन्य महापुरुषांनी पद्धत आणलेली आहे, अनर्थ काढून टाकण्याची पद्धत, तर ती आहे हरिनाम संकीर्तन. तर महाराज हरिनाम संकीर्तन हरिनामाच्या संदर्भात खूप मोठा जोर देतात. तर हे तात्विक काही गोष्टी झाल्या. तर आपण या ठिकाणी राधा गोविंदजींचं एक 9 वर्षापूर्वी या ठिकाणी आपण प्राण प्रतिष्ठा केली. तर आचार्यगण खूप सुंदररीतीने सांगतात की भौतिक जड घटक आहेत, परंतु हे जड घटक ज्यावेळी एक आचार्य त्या जड घटकांच्या मध्ये भगवंतांना बोलवतात त्यावेळी भगवंत स्वयं त्या घटकामध्ये प्रविष्ट होतात. अनेक उदाहरण आहेत या संदर्भात. तात्विक दृष्टीने पाहायला गेलं तर खूप मोठी चर्चा आहे, तर आपण अधिक हे करणार नाही कारण आपल्याला वेळ पण एवढा नाहीये. तर आपण या ठिकाणी राधा गोविंदजींच्या प्रसन्नतेसाठी सुंदर हे मंदिर बांधलं. रूप गोस्वामी सांगतात की ह्या मंदिराच्या सहाय्यानं आपल्या हृदयाचं शुद्धीकरण होईल. जो कोणी मंदिर बांधतो तर भगवंत त्याचं मंदिर आध्यात्मिक जगामध्ये म्हणजे त्याचं घर बांधतात. तर आपण राधा गोविंद मंदिर वृंदावनामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी खूप सुंदर स्वयं रूप गोस्वामींनी केलेली काही रचना आहे. तर आपण राधा गोविंद मंदिर जे वृंदावन मधलं एक प्रमुख मंदिर आहे, तर या मंदिरामध्ये रूप गोस्वामींनी 8 श्लोक लिहिलेले आहेत आणि हे 8ही श्लोक मंदिराचं महात्म्य हे करतात, वर्णित करतात. जर आपण राधा गोविंद मंदिरामध्ये प्रवेश केला तर उजव्या बाजूला काही शिळेंच्यावर दगड आहे, दगडांच्यावर 8 श्लोक रचना केलेली आहे. तर हे 8 श्लोक मंदिराचं महात्म्य आहे, हे मंदिराचं महात्म्य वर्णन करतात. आपण थोडंसं त्यातलं पाहूया. तर पहिल्यांदा मंदिर जे आहे हे मंदिर भगवंतांचं घर, जो कोणी ह्या कार्यासाठी मदत करतो, पहिला श्लोक आहे. तर त्या पहिल्या रचनेमध्ये रूप गोस्वामीचे आहेत हे रूप गोस्वामी जीव गोस्वामी आणि रघुनाथ भट्ट गोस्वामी यांची स्तुती करतात. आता राधा गोविंदांचं प्राकट्य रूप गोस्वामींच्या मुळे झालं, आपल्याला ते सर्वांना कथा माहिती आहे. तर ते प्राकट्य झाल्यानंतर त्या ठिकाणी मंदिर ज्याने बांधलं रघुनाथ भट्ट गोस्वामी आणि जीव गोस्वामी यांची स्तुती करतात. कारण इतिहास अशा प्रकारे आहे, रघुनाथ भट्ट गोस्वामी होते, हे रघुनाथ भट्ट गोस्वामी त्यावेळेस स्कॉलर पण होते, खूप मोठे बुद्धिमान पण होते आणि त्यासोबत त्यांचे अतिशय जवळचे संबंध जयपूरच्या राजांशी होते, रघुनाथ भट्ट गोस्वामींचे संबंध. आणि जयपूरचे जे राजा आहेत राजा मानसिंग, तर जयपूरच्या राजा मानसिंगांना अकबरांनी एक मांडलिकत्व दिलेलं असतं, म्हणजे ते तिकडचा भाग सांभाळतील. आणि राजा मानसिंगाच्यावर हे एवढे प्रसन्न होते की जे काही मानसिंग म्हणतील ते ऐकायला सुद्धा ते तयार होते. मग राजा मानसिंग यांचा एक जवळचा अजून एक साथीदार होते, ते चोडरमल म्हणून, चोडलमल. तर चोडरमलच्या मदतीनं राजा मानसिंग अकबरना भेटतो आणि अकबर यांना विनंती केली जाते की आम्हाला या ठिकाणी मोठं मंदिर बांधायचं आहे, तर तुम्ही आम्हाला जागा द्या. तर त्यावेळी अकबर हा त्यावेळी ग्रँटेड म्हणजे सही करतो, काही हरकत नाही, आमची मान्यता आहे. म्हणजे असं वर्णन येतं की मुसलमान जे काही सुरवी सर्व काही राज्य होते हे असे काही निष्ठूर नव्हते. अकबर हा हिंदू धर्माला थोडा धार्जिन राजा होता, म्हणजे थोडं स्वीकार करायचा. मग मंदिराची तोडफोड कधी झाली? तर खूप आता शिवजयंती येते ना आता, तर मी थोडंसं हे सांगणार आहे. तर कधी आय थिंक उद्याच आहे का? ओके बरं झालं, ते त्याच्याशी रिलेटेड आलं सम. तर चोडरमलच्या वतीनं राजा मानसिंग अकबराला विनंती करतो, अकबर जागा देतात. आणि अकबर आणि जे काही पूर्वी अशा प्रकारे हे होतं की जे लाल पत्थर होते, लाल दगड, हे मुसलमानांचे मोठमोठे राजे बनवण्या सॉरी राजमहल बनवण्यासाठीच त्याचा वापर केला जायचा. परंतु हा अकबर एवढा प्रसन्न होतो, तर हा अकबर आपल्या महालासाठी लागलेले जे काही दगड आहेत, तर तो अनुमती देतो की याच प्रकारचे दगड तुम्ही तिकडं तुमच्या देवाच्या महालासाठी वापरा. आणि त्यावेळी असं वर्णन आहे की एवढं म्हणजे ती एवढं हिंदू ह्याच्यामध्ये खूप विक्टोरियस, खूप मोठा विजय प्राप्त केल्याप्रमाणे असतं. कारण त्यावेळी त्यांचं हे होतं, त्याच्यावर रॉयल्टी होती की आम्हीच हे फक्त दगड वापरणार. तर लाल दगडाच्या सहाय्यानं जे पहिलं मंदिर बनवण्यात आलं, तर ते मंदिर म्हणजे राधा गोविंद मंदिर. आणि राधा गोविंद मंदिर आताचे जे आपल्याला दिसतं ते फक्त दोन भाग आहेत, त्याच्यावरती अजून पाच भाग होते. हा म्हणजे अतिशय मोठी उंचीचं ते मंदिर होतं. तर या मंदिरामध्ये जे अकबरने मोठ्या प्रमाणात मदत केली, तर रूप गोस्वामी अकबरचं त्या ठिकाणी गुणगान करतात की विचार करा. म्हणून मग काही दिवसापूर्वी ही चालली होती, चर्चा चालली होती की प्रभूजी जे खाली प्रसादम हॉलमध्ये जे मोठे मोठे बोर्ड आहेत डोनर्सचे, है ना, तर ते ठेवायचे की काढायचे? हा तर हे ज्यावेळी आम्ही ऐकलं त्यावेळी असं वाटलं की अरे हा जे आहे रूपगोस्वामी, तर हे रूपगोस्वामी सुद्धा काय करतात की अकबराचं त्या ठिकाणी नाव लिहितं. त्या ठिकाणी अकबराचं नाव आहे आणि हे कुणी लिहिलेलं आहे? हा रूपगोस्वामीने ते नमूद केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की महान अकबर द ग्रेट. अकबर द ग्रेट हे जे आहे हे वाक्य त्यावेळीपासून आलं, रूपगोस्वामींच्या लिखाणातून आलेलं आहे. तर त्यावेळी अकबर जे आहे अकबराचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी गुणगान केलं. म्हणून जो कोणी भगवंतांच्या मंदिर बांधकामामध्ये मदत करतो, भले तो मुसलमान जरी असेल, तरी सुद्धा तो खूप मोठ्या प्रमाणात आदरणीय व्यक्ती आहे. आपण जुहू मंदिरच्या वेळेस अनेक घटना पाहतो, तर ज्या घटनेमध्ये ज्या ज्या लोकांनी ह्या मंदिर बांधकामासाठी मदत केली, प्रभुपाद त्यांचं गुणगान करतात. जसं जुहूच्या वेळेस ज्यावेळी जुहू मंदिरावर अटॅक झाला होता, काही आक्रमण झालं होतं, त्यावेळी एक बाळासाहेब ठाकरे प्रभुपाद हे करतात, एक सत्यस्वरूप महाराज वर्णन करतात की त्यांच्या सहाय्यानं हे मंदिर आपलं जुहूचं वाचलं गेलं. बघा, फक्त थोडंसं काही लोकांना पाठवून त्यांनी ह्या हिंदू मंदिराचं रक्षण केलं, त्याचं नाव ठिकाणी नमूद झालं प्रभुपाद लीलामृत मध्ये. हा तर मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की जो कोणी मंदिर बांधकामामध्ये मदत करतो, तो व्यक्ती भगवंताना अतिशय आदरणीय आहे किंवा पूजनीय आहे. आणि तो निश्चितपणे प्रभुपाद सांगतात की भगवंत सुद्धा त्याचं मंदिर किंवा त्याचं घर आध्यात्मिक जगामध्ये बांधतील. तर त्या ठिकाणी अकबराचं वर्णन येतं. त्यानंतर जयसिंगांचं वर्णन आहे. आता अकबर जो होता, अकबर एक नंबरचा पॉलिटिकल माणूस, म्हणजे राजकारणी माणूस. जयसिंग राजा होते हे पॉलिटिकल पण होते आणि भक्त पण होते. त्यांचा भगवंतांच्या प्रती खूप चांगल्या प्रकारे हे होतं, लगान होती, ओढ होती. आणि जे जीव गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी हे भगवंतांचे प्रेमी भक्त, म्हणजे प्रेमी भक्त पण आहे, थोडा पॉलिटिक्स आणि मधला पण भक्त आहे, आणि प्युअर पॉलिटिक व्यक्ती. म्हणजे कोणीही जरी व्यक्ती असेल ज्यांनी ह्या प्रकारे मंदिर बांधकामासाठी मदत केली, तर तो व्यक्ती भगवंतांना अतिशय प्रिय आहे. मग पुढे हे जे अकबर आणि मंदिर बांधलं, सॉरी अकबर आणि मदत केली, त्यानंतर काही कालावधीनंतर ज्यावेळी औरंगजेबचं राज्य आलं, म्हणजे शहाजहान नंतर औरंगजेब, आणि औरंगजेबांच्या राज्यामध्ये ज्यावेळी शिवाजी महाराजांना पकडून ज्यावेळी आग्र्याला नेण्यात येतं ना,
आणि त्यावेळी एक राजपूत राजा शिवाजी महाराजांना त्या पेठाऱ्यामधून बाहेर काढण्यासाठी मदत, म्हणजे त्यांना पळून जाण्यासाठी मदत करतात. आणि त्यावेळी मात्र अकबर, शहाजहान आणि हे जे औरंगजेब, ही सगळी जे राजमंडळी होते, तर हे थोडेसे भडकले. त्यांना वाटलं की अरे आम्ही ह्या लोकांना अशा प्रकारे मदत करतोय, ह्या राजपूतांनी असं कसं काय आम्हाला फसवलं. आणि त्यावेळी त्याने जो पहिला अटॅक केला, पहिलं जे आक्रमण केलं, तर ते हिंदूंचं पहिलं मंदिर काशी विश्वनाथ मंदिर आहे, त्या ठिकाणी त्यांनी पहिलं आक्रमण केलं. त्यानंतर केशवजी मंदिर मथुरेमधलं, त्या ठिकाणी आक्रमण केलं. त्यानंतर परत वृंदावनामध्ये त्यावेळी त्यांच्या आक्रमणाची योजना त्यांनी आखली. त्यावेळी भक्तांनी काय केलं की वृंदावनामध्ये असणारे राधा गोविंद जे विग्रह आहेत ते तिथून काढून राजा मानसिंगाकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मग ज्यावेळी ते विग्रह पहिल्यांदा वृंदावनातून घेतात, त्याला राधाकुंड या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती देतात, म्हणून राधाकुंडावर सुद्धा राधा गोविंद मंदिर आहे बघा. त्यानंतर परत काम्यवनाच्या रस्त्यानं त्यांना पुढे नेलं जातं, मग काम्यवन या ठिकाणी सुद्धा एक दिवस थांबतात, म्हणून काम्यवन मध्ये सुद्धा राधा गोविंद मंदिर आहे. आणि त्यानंतर हे जे आहे हे विग्रह नंतर जयपूरमध्ये पोहोचवतात. आणि जयपूरमध्ये त्यावेळेस सुंदर रीतीनं भगवंतांची पूजार्चा केली जाते. आणि त्यावेळी राजा मानसिंगाचा जो पुत्र आहे पुढे, म्हणजे राजा जयसिंग, तर जयसिंगांच्या स्वप्नामध्ये स्वयं भगवंत आले आणि त्याने सांगितले की माझ्यासाठी छोटं नाही, मोठं मंदिर तुम्ही बांधा. आणि त्यावेळी संपूर्ण जयपूर शहराचं केंद्र म्हणून राधा गोविंद मंदिर आता आपण त्या ठिकाणी जयपूरमध्ये पाहतो. आणि गोविंदजींना केंद्र ठेवून संपूर्ण सिटी बिल्ट केली जाते, बांधली जाते. तर या ठिकाणी पहिल्या ह्याच्यामध्ये श्लोकामध्ये ज्या ज्या लोकांनी मंदिर बांधकामासाठी मदत केली त्या त्या लोकांचे आभार प्रकट रूप गोस्वामी आहेत, हे रूप गोस्वामी करतात. त्यानंतर पुढे जे आहे खूप छान चांगलं वर्णन आहे, परंतु आपल्याकडे वेळ नाही आहे, आपण हे नाही करत. त्यानंतर जे काही स्टँडर्ड्स आहेत मंदिरचे, विधी आहेत, तर ते स्टँडर्ड जे काही प्रणाली जी दिली पूजेची प्रणाली, तर ह्या पूजेच्या प्रणालीबद्दल खास करून रूप गोस्वामी जीव गोस्वामींचा अधिक आभार व्यक्त करतात की कशा प्रकारे मंदिरामध्ये पूजेचं स्टँडर्ड एक दर्जा आहे तो जीव गोस्वामींनी दिलेला आहे. म्हणजे ज्यावेळी रूप गोस्वामी भगवतधामाला गेले, सगळे आचार्यगण गेले, त्यावेळी जीव गोस्वामी एक तरुण त्या ठिकाणी आपले षड गोस्वामींच्या पैकी होते. आणि त्यांनी एक खूप सुंदर एक स्टँडर्ड दिलं की कशा प्रकारे मंदिरामध्ये पूजा अर्चा झाली पाहिजे. तर म्हणून ज्यावेळी आपण मंदिराचं बांधकाम करतो, उभारणी करतो, मंदिरामध्ये विग्रहांची स्थापना करतो, त्यावेळी सगळ्यात एक अजून महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे की त्या विग्रहांच्या पूजेचा दर्जा किंवा पूजेचा आदर्श आहे, तर तो आदर्श सुद्धा पाळला घेणं, पाळला जाणं, हे सुद्धा मंदिरामधलं एक मुख्य कार्य आहे. आणि त्याचं गुणगान रूप गोस्वामी करतात. आणि डीटी वर्शिपमध्ये, म्हणजे विग्रह पूजेमध्ये, सगळ्यात एक महत्वपूर्ण किंवा एक सूत्र समजलं जातं, तर ते म्हणजे क्लेनिनेस अँड पंक्चुअलिटी, म्हणजे वक्तशीरपणा आणि स्वच्छता, हे खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. त्या एक बाहेरचा व्यक्ती आला होता, तर तो म्हणला की सगळ्या मंदिरामध्ये तुमच्या मध्ये खूप स्वच्छ वाटतो, की बाकी ठिकाणी असे मंदिर असतील आहेत, आपण आदर करतो त्यांचा, परंतु मंदिरामध्ये असणारी स्वच्छता आणि वक्तशीरपणा, तर हे सुद्धा खूप एक गरजेचं आहे. आणि त्यानंतर कोणत्या उपचाराच्या सहाय्याने पूजा करावी, तर हे सर्व काही जीव गोस्वामींनी आपल्याला सुंदर असं स्टँडर्ड दिलेलं आहे. आणि आपलं जे काही इस्कॉनचं स्टँडर्ड आहे, हे इस्कॉनचं स्टँडर्ड जीव गोस्वामींना दिलेल्या स्टँडर्डनुसार आहे, त्या दर्जानुसार आहे. तर ते या प्रकारे हे करतात, वर्णन करतात. तर अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर एकंदरीत आपल्याकडे वेळ नाही आहे, आपण विराम पण द्यायचा आहे. तर एकंदरीत या प्रकारे हे आहे की आपल्याला सुंदर श्रील प्रभुपादांनी या प्रकारे एक आपल्या शुद्धीकरणासाठी सुंदर असं एक मार्ग दिलेला आहे. चैतन्य महापौर्णी दिला, तो रूपगोस्वामी आणि सर्व आचार्यांच्या कृपेनं प्रभुपादांच्यापर्यंत आला आणि प्रभुपादांच्या कृपेनं आपल्यापर्यंत हा मार्ग मिळाला. तर आपण ह्या मार्गाचा किंवा ह्या पद्धतीचा जेवढा शक्य असेल तेवढा आपल्या जीवनामध्ये अधिक फायदा करून घेतला पाहिजे. एकदा प्रभुपाद पॅलेसचे बांधकाम सुरू होतं. प्रभुपादांच्या प्रसन्नतेसाठी खूप मोठा एक राजवाडा बनवणार होते, एक महाल बनवणार होते. तर त्यावेळी प्रभुपादांना विचारण्यात आलं की स्वामीजी, तर ह्या महालामध्ये कोणकोणती रत्न लावायची, काय काय असलं पाहिजे ह्या महालामध्ये? तर प्रभुपाद म्हणतात की डिवोटीस आहेत, भक्त आहेत, तेच एका रत्नाप्रमाणे आहेत. म्हणून एक प्रभुपादांचे खूप एक अतिशय जवळचे भक्त सांगत होते की मंदिर जर आदर्श किंवा चांगलं मंदिर किंवा मंदिर शोभून दिसायचं असेल तर हे मंदिर केवळ भक्तांच्यामुळे शोभून दिसेल. तर म्हणून भक्तांच्या मध्ये असणारं कोऑपरेशन म्हणजे सहकार्य, भक्तांच्या मध्ये असणारं प्रेम, त्याच्या सहाय्यानंच खऱ्या अर्थाने ते मंदिर शोभून दिसतं. तर म्हणून प्रभुपाद सुद्धा विग्रह पूजेसाठी महत्व द्यायचे, या सगळ्या गोष्टी करायचे. सोबत प्रभुपाद भक्तांच्या संघामध्ये कसं प्रेमाचा संबंध असले पाहिजेत, भक्तांच्या मध्ये कसे प्रेमाचे संबंध असले पाहिजेत याविषयी प्रभुपाद अधिक मोठ्या प्रमाणात जोर द्यायचे. तर आज आपण या ठिकाणी एकत्रित जमलोत. तर हीच एक विनंती आहे की आपण सगळेजण ज्यावेळी प्रेमानं राहू आणि सुंदर भगवंतांची प्रेमानं सेवा करू, त्याचवेळी प्रभुपाद आणि स्वयं भगवंत सुंदर रीतीनं प्रसन्न होते. कारण मंदिरामध्ये विग्रहांना महत्व जे आहे ते भक्ताच्या मुळे येत. तिरुपतीमध्ये एक घटना घडली होती, मागे आम्ही सांगितलं होतं की एक अतिशय गरीब ब्राह्मण तिरुपतीमध्ये जातो भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी. तिथे जातो परंतु एवढी मोठी रांग असते की त्याला त्या ठिकाणी जायला मिळतच नाही. खूप निराश होतो, त्याला वाटतं की अरे मी एवढ्या लांबून आलो, चालत चालत आलो आणि तरी सुद्धा मला भगवंतांचं दर्शन होत नाही. त्याला भयंकर राग येतो की भगवंत असं कसं काय करतात. आणि तो एक पत्र लिहितो आणि तो पत्र लिहून ते दगडामध्ये गुंडळतो आणि तो दगड आहे भगवंतांच्या चरणाजवळ फेकतो. आणि त्यानंतर तो माघारी येतो, भगवंतांचं तरी काय दर्शन झालं नाही आणि रस्त्याच्या कडेला तो बसलेला असतो आणि भगवंतांची पालखी चाललेली असते आणि त्या ठिकाणी सुद्धा हजारो लाखो लोक असतात आणि त्यावेळी त्याला वाटतं की अरे या ठिकाणी सुद्धा मला भगवंतांचं दर्शन होणार नाही. आणि ज्यावेळी ती पालखी त्याच्या जवळ येते, जवळ आल्यानंतर त्याच ठिकाणी ती पालखी थांबते आणि भगवंतांच्या चरणाजवळ असणारं जे दगड होता त्याच्यामध्ये जी चिठ्ठी लिहिलेली होती, तर त्या पुजाऱ्याच्या हातामध्ये ती चिठ्ठी पडते आणि त्या पुजाऱ्यानं सॉरी त्या ब्राह्मण हा पुजाऱ्याच्या हातामध्ये पडते आणि त्या ब्राह्मणानं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की हे बघा भगवंता, तुझं या ठिकाणी असणारं महात्म्य हे केवळ आमच्यामुळं आहे. आम्ही तुझ्या नावाचा सगळीकडे प्रचार करतो म्हणून तुला एवढी भेटायला लोक येतात. अशा प्रकारे तो जो भक्त आहे तो भक्त त्याने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य मला हेच आहे की एकंदरीत भक्ताच्या मुळे ते जे मंदिर आहे ते मंदिर शोभून दिसतं. आणि जर त्या ठिकाणी ते भक्त प्रेमानं राहत नसतील तर मग त्या मंदिराला काय अर्थ नाही, मग त्या मंदिरामध्ये भगवंत सुद्धा राहू शकणार नाही. तर म्हणून हे खूप एक महत्वाचं की आपण एवढ्या प्रेमानं भगवंतांची सेवा करतोय, तर हीच सेवेची भावना आपण आपल्या भक्तांच्या प्रतीसुद्धा ठेवू. भक्तांच्या मधलं चांगलं प्रेम पाहून भगवंत अतिशय प्रसन्न होते. चैतन्य महापूंच्या लीलेमध्ये जर पाहिलं तर अशा अनेक घटना आहेत. चैतन्य महाप्रभू हे सांगतात की प्रेमाच्या सायानच ब्रह्मदेव स्वतः सांगतात ना, भगवान जे आहेत अजित जीतोपी अपि त्रिलोकम, की भगवान जे अजित आहेत ज्यांना कधीही आपण जिंकू शकत नाही, असे भक्त असे भगवंत यांना भक्त अतिशय प्रेमाने किंवा भक्तीने जिंकतात. तर म्हणजे सांगायचं मला तात्पर्य हेच आहे की आपली जी काही डिवोशनल सर्व्हिस, आपली जी भक्ती आहे, या भक्तीची सुरुवात ज्यावेळे आपण भक्तांच्या पासून करू, खरोखर एक आनंदाची गोष्ट पण आहे आणि ह्याच्यामध्ये प्रगती पण झाली पाहिजे असं वाटतं की भक्तांच्या मध्ये असणारे प्रेमाचे संबंध तेच भगवंतांना अतिशय चांगल्या प्रकारे हे करतील. आपण इथे येतोय मंदिरामध्ये आणि भक्तांची चेहरे जर आपल्याकडे बघून वाकडे होत असतील तर मग खरोखर भगवंत जे आहेत भगवंत कधी प्रसन्न होणार नाहीत. मग ह्याच्यासाठी आपल्या हृदयामधली जी क्लिनिंग प्रोसेस आहे, शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे, ती मग झालेली नाही आहे. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंत भक्त यांना अतिशय मोठं स्थान. किंबहुना राधानाथ स्वामी महाराज सांगतात की भगवंतावर प्रेम करण्याच्या अगोदर भक्तांवर प्रेम करा, भक्तांना समजून घ्या. तर हे परमपूज्य राधानाथ महाराज जे प्रभुपादांचे एक वरिष्ठ शिष्य आहेत तर ते सांगतात. तर कुठं मग अशी सुंदर रीतीनं मंदिर राहतील आणि त्या ठिकाणी सुंदर असे भक्त प्रेमाने सेवा करतील. तर आजचा संदेश जे आम्ही वाचलं किंवा ऐकलं त्यावरून हाच आम्ही देऊ इच्छितो की या ठिकाणी गोविंदजी तेव्हाच प्रसन्न होतील ज्यावेळी आपण एकत्रित प्रेमाने येऊ, एकमेकाच्या मध्ये प्रेमाचे संबंध असतील आणि प्रेमाने ज्यावेळी आपण भगवंतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू त्यावेळी भगवंत खरोखर प्रसन्न होतील. आणि भक्तांच्या मधलं प्रेम विकसित होण्यासाठी अनेक मार्ग आहेत आणि त्यापैकी चैतन्य महाप्रभूंनी सांगितले की तुम्ही चांगल्या प्रकारे हरिनामाचा जप पण करा. तर हा मार्ग सुद्धा श्री प्रभुपाद यांनी ह्याच्यावर जोर दिला, चैतन्य महापुणी सुद्धा ह्याला अनुमोदन केलेलं आहे. तर म्हणून सर्वांना हीच विनंती की आपण सगळेजण प्रेमाने येऊ, प्रेमाने या ठिकाणी गोविंदजींची सेवा करू. आपल्या जीवनामध्ये केंद्र आपला एकच असला पाहिजे, कृष्ण. या ठिकाणी जर समजा अहंकार केंद्र असेल की मी एवढा मोठा माणूस आहे मला ओळखावं, मग कृष्ण केंद्र होऊ शकत नाही. मग आपला अहंकार आपल्या सर्व काही गोष्टी बाजूला ठेवून आपण या ठिकाणी आलं पाहिजे आणि भगवंतांची पूजा केली पाहिजे. तर हेच श्रील प्रभुपाद आणि आम्ही सुद्धा जे काही शिकलो तर थोडंसं हेच वाटतं की आपण आपल्या सर्व काही गोष्टी बाजूला ठेवून कृष्णासाठी एकत्रित येऊया. आपला अहंकार बाजूला, आपल्या आवडीनिवडी बाजूला, कृष्ण हेच माझे केंद्र आहेत आणि कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी मला सगळ्यांची गरज आहे. ठीक आहे, हरे कृष्ण, खूप खूप धन्यवाद. आपण थांबूयात. जय श्री राधा गोविंद भगवान की, श्रील प्रभुपाद.